प्रकरण 42 चित्त चैतन्यमय करणारा ईश्वर। सहसा आपल्याला कल्पना असत नाही, पण अंतर्मुख दृष्टीने थोडा विचार केला तर प्रत्येकाला जाणवतं की आपल्याच देहात केवढी प्रचंड यंत्रणा राबत असते। ती दोन प्रकारची आहे, एक दिसणारी आणि दुसरी न दिसणारी। दिसणारी यंत्रणा ही देहाच्या अंगांची तथा उपांगांची, त्यांचं निरीक्षण केलं की मनुष्य निश्चितच स्तिमित होतो। परंतु त्याहीपेक्षा अधिक स्तिमित करणारी यंत्रणा ही न दिसणारी तथापि प्रत्यक्षात जाणवणारी, स्थूल रूपाने आपण ज्याला मन म्हणतो त्याच्या आत केवढे बारकावे भरलेले आहेत। मनाच्या आत बुद्धी, बुद्धीच्या आत चित्त, पुन्हा तिन्ही मिळून एक, एकाच सरकारी खात्याचे तीन विभाग असावेत तसे। अनुभवाचा संचय करणारे ते मन, संचयाचं पृथक्करण करून योग्यायोग्य ठरवणारी ती बुद्धी, मन बुद्धी यांच्या माध्यमातून मानवी जीवन ममतेने मोहरून टाकणारे ते चित्त। चित्त म्हणजे वात्सल्य, प्रेम, दया, ऋजुता, आरजव, आत्मीयता आणि शुद्ध भाव, या सप्तस्वरांच्या लहरी चित्तातून अखंड उत्सर्जित होत असतात। चित्तातून उठणाऱ्या लहरी या मुळात शुद्ध असतात हे खरे, परंतु त्याचं प्रगटीकरण ज्या माध्यमातून होतं ते मन आणि बुद्धीचं माध्यम मात्र बाह्य संस्कारांनी अशुद्ध झालेलं असल्यामुळं ते चित्तलहरींना देखील अशुद्ध करून टाकतं। जसं खडकातून पाझरणारी नदी उगमापाशी शुद्धच असते, परंतु पुढची जमीन त्या जलस्रोताला अशुद्ध करून टाकते, तसं चित्ताची अवस्था गंगाजल मद्याच्या भांड्यात ठेवल्यासारखी होते। परिणामतः चित्त हे चित्त स्वरूप न राहता मनबुद्धीचाच भाग होऊन बसतं। चित्ताचं चैतन्यच हरवल्यासारखं होतं आणि हे होणेही बहुतांशी स्वाभाविक आहे, कारण चित्ताच्या वास्तव्याची जागाच तशी विचित्र ठिकाणी आहे। जणू काही प्रयागची गंगा यमुनेच्या संगमाची जागा, पश्चिमेकडून गंगेच्या पाण्याचा जोर आणि दक्षिणेकडून यमुनेच्या पाण्याचा जोर, दोन्हीकडून होणाऱ्या पाण्याच्या रेट्यामुळे मधली माती उंचावून इतकी घट्ट झाली की सर्व बाजूंनी खोलवर पाणी आणि मध्ये तेवढी जमीन, असं बेटच तयार झालं। त्याचा एक फायदा मात्र जरूर झाला आहे, जो कुठल्याच संगमात आढळत नाही। तीर्थाचं मांगल्यही उपभोगता येतं आणि मृत्यूचंही भय उरत नाही। चित्ताच्या एका बाजूला मन आणि बुद्धिरूपी यमुना आहे, तर दुसऱ्या बाजूने गंगारूपी आत्मा आहे। मन आणि बुद्धीचा कुलक्षणी रेटा म्हणजे प्रत्यक्ष जीवन मृत्यू, परंतु त्यातूनच बुद्धिरूपी मातीचे कण मनोरूपी खळबळीतून बाहेर पडून स्थिर झाले की आपोआपच चित्ताला शांती मिळते। दुसऱ्या बाजूने येणारी आत्मरूप गंगा शांतीला भक्कम आधार देऊन चित्त चैतन्यमय करून टाकते। चित्ताची वास्तव्याची जागा आणि त्याचेवर पडणारा दोन्ही बाजूंचा प्रभाव पाहिला की ईश्वराच्या कुशलतेने आपण अवाक होऊन जातो। पण खरी कुशलता याच्याही पुढे आहे। एकाच हौदात पाणी सोडणाऱ्या दोन सरळ नळापैकी एका नळाचा जोर वाढवला तर हौद भरून दुसऱ्या नळातील पाणी मागं रेटलं जातं आणि पहिल्या नळाचं पाणी हौदातून दुसऱ्या नळात शिरतं। आपल्यालाही अशी युक्ती करता येईल का? हो, करता येईल। सोहम ध्यानातून आत्म्याकडून येणारा नळ जोरकस होतो, त्यामुळे चित्तरूपी हौद तर आत्मभावाच्या पाण्यानी काठोकाठ भरतोच। उलट तेच पाणी मनबुद्धीकडून येणाऱ्या नळात जोराने शिरतं आणि उलट दिशेने वाहू लागतं. थोडक्यात, आत्म्याकडून येणाऱ्या चित्तशक्तीने चित्त इतकं स्वयंभू प्रभावी होतं की ते मन आणि बुद्धीला देखील शुद्ध करून टाकतं. अशा चित्ताला मन आणि बुद्धी अशुद्ध करूच शकत नाही. चित्त मुळात सप्तस्वर प्रसवणारी प्रेमळ आणि शुद्ध भूमी असली तरी ती निस्सत्व बीजाप्रमाणे वांझ ठरते. तिला तेजस्वी आणि सत्वयुक्त करणाऱ्या आत्म्याच्या जलसिंचनाची गरज आहे. आत्मरूप जान्हवी चित्तात चैतन्य उतरवते आणि समग्र मानवी जीवनच ढवळून काढते, दिव्य करून सोडते. चित्ताला चितीचा स्तर देऊन चित्त चैतन्यमय करणारा तोच आत्मा, तोच ईश्वर. सोहम हंसः.